chinimandi.com podcast.
इजिप्त साखर उद्योगामध्ये आत्मनिर्भर बनण्याच्या उंबरठ्यावर. अली अल मोशेली, पुरवठा आणि अंतर्गत व्यापार मंत्री यांनी सांगितले की इजिप्त साखर उद्योगामध्ये 75% आत्मनिर्भर होण्यापर्यंत पोहोचला आहे, जो देशामध्ये सर्वात महत्वपूर्ण धोरणात्मक वस्तूंपैकी एक आहे. रविवारी अल मोशेली यांनी सांगितले की इजिप्त येणाऱ्या काळात नवे कारखाने पूर्ण करणे आणि असलेले कारखाने विकसित झाल्यानंतर साखरेमध्ये आत्मनिर्भरता मिळवेल. मंत्र्यांनी सांगितले की साखर कंपनीला विकसित करण्याचा उद्देश इजिप्तला स्थानिक, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या मानचित्रावर ठेवण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की साखर उद्योगामध्ये कोणताही कर्मचारी बेरोजगार राहणार नाही आणि नवीन आंतरराष्ट्रीय अनुभवांनुसार त्यांना प्रशिक्षण दिले जाईल.